अध्याय 14 तवे देखा मेंढो सियन डोगावो उभो रोवलो मा नजरे पड्यो. एन जहा निंडावा वो त्या नाव एन त्या आभा नाव लिखला था. ओहडे योक लाख बेन विहिने 4,000 मा है त्या पाते. पासे आय होरगामाने योक आवाज वनायो. खूब उचेने पाय पोडणारा गोंगरना हरको एन खूब जोरकोय गाजणारा वादळा गोंगरना हरको आवाज होरगामाने येनलो आय वनायो. तो ते गीत आखणारे विनो वाजीन गीते आखे त्या तो आवाज आतो. त्या राज गादी हुंबूर एन 4 जोनावरे एन जेठा लोक या हुंबूर नोवा गीत आखेत. एन ती गीत जे योक लाख बेन विहो एन 4,000 दूर तिमाने वेचात लेदले आते त्या वाची कादाल बी ती आखता यावना आता. ज्या थे योको विटाला नाही त्या या है कहा का त्या कुवार आहे. एन मेंढो जा जा जाहे ता त्या पाहला जाणार त्या हेता. देवा हाटी एन मेंढा हाटी चोखा अर्पण एहको त्या महामाने वेचाता लेदला है. त्या वो कोई भी खोटा बोलना आरोप कोता येणार नाही. त्या दोष वाची है. जुगा माझे वीस उडतो जाणारो देवा योग दूध माय देखियो. दोर त्योरिया बाधाल होगा देशाल कुळहाल जुद जुदी बोली बोलणारा लोखाल आखा आटी तो जुलम जुगी हरी बातमी लैन निंगलो आतो. तो मोठा याखे देवा दाग तो आ त्याल खूप मानदा त्या मोठे पुना वादाडा कहा का आम्ही वेळ येनली है. तो आम्ही न्यायाधीश होईन न्याय निवाडो कोणारो. जे जोग दोरती एन दोर्यो तेहको पाया जी पा उजबाडला है त्या बोक्ती को आ. त्या पासे त्या पहला बिहरो योग देवा दूत येईन आखतो लाग्यो. मोठा बाबेल शेर पोडला है पोडला है. ते त्या शिनाळे कोय दारखा रोहो बादा देशाल पिया लावलो है. पासे त्या पहलाने तिसरो देवदूत येईन मोठे आवाज ऐकू आखतो लाग्यो. त्या जोंगली जोनावरा एन त्या मूर्ती पागे पुढे एन स्वतः निंडाळवो नाही ते त्या हाथावो खून कोयले है. तर तो देवा रोगे दारखा रोहो जो त्या मोठा कोपा पियाला माय रेचावलो है त्या माने पी. एन तो चोखा देवदूथा हुंबूर एन त्या मेंढा हुंबूर बोक त्यागे को एन गोंद्री खे को पिडालो जाय. ई त्या पिडे दुखला सदाकाळ उचे चोड्या को है. राती नाही ते दिहा कोवेच त्या सुटका नाही. काका त्या जुलमी जोंगली जोनाराल एन त्या मूर्तील पागे पोडला है. एन त्या नावा खून आथा व गोंदी लेदली है. ज्या देवा उकुम पाळथा एन इसु बोरसत होता त्या चोखा लोखा सोतावनी एन पारखे मा इमाते को हावा त्याल गोती मिळी. त्याल रात दिही विहाव मिळे नाही. तोवे आय होरगामाने येनलो आवाज वनायो. ते मान आख्या तू एहको लेख ज्या आम्ही पाने मालकाहाटी मोनारा त्या सुखी है. आत्मा आखे मेहनते पाने एन सोतावने पाने त्या सुटका होईन त्याल विहाव मिळी. त्या हरे कामे त्या अरे होरगामाई. तोवे देखा उजळा वादळा एन त्यावो बोठलो महापोहा हरको योग जा मा नजरे पोड्यो. त्या मुनकावो होना मुगुट आतो एन त्या थामा खूप दाय वाळो अशो आतो. तोवे बिहिरो योग देवदूत मंदिरामाने निंगीन मोठाए बोंबलीन त्या वादळो बोठला लागतो लाग्यो. तू तो अशो गालीन वाड कहा का तो वाणी ओंगा मेनलो है. कहा का दोर तिवऱ्या पीक पाकी गोयला है. तोवे वादळाव बोहणारे त्या अशो दोर ती लावीन कापणी कोईन पीक गोळो कोया. पासे बिहिरो योग देवदूत होरगामान्या मंदिरामाने निंग्यो. त्यापा बी दाये वाळो अशातो. एन आजू बिहिरो योग देवदूत देवा वेदी पाणी निंग्यो. त्याल आगे व अधिकार आतो. एन जापाय दाये वाळो अशातो. त्याल मोठे हात कोय नाख्या तू तो दाये वाळो अशो गालीन. दोर तिवऱ्या दारखा वेलाल येनले दारखा गुडहा लाव. कहा का त्या वेला लागला दारखा गुड पाकला हेता. तोवे त्या देवा निरपे त्या अशो दोर ती लाव्यो. एन दारखा गुड काप्या. एन रोज काळा हाटी देवा मोठा कोपा कुंडामा टाक्यो. एन ती दारखा कुंड सेरा बारा ले जाईन चुंद्या. तोवे गोडहा लोगामा लागे ओला लोया पाट बेन हो मेल हुदू वोवता चाल्या.